नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज पारशी नव्या वर्साच्या फाटभुयेर लोकांक परबी भेटयल्या. नव्यान नेमणूक जाल्ले गोंयचे राज्यपाल श्री पुशापती अशोक गजपती राजू हांणी स्वतंत्र दिसा निमतान राजभवनार येवकार सुवाळो घडोवन हाडलो. रायबंदरच्या सायबर क्रायम पुलिसांनी राती उसरां वास्कोच्यान चलपी बेकायदेशीर ऑनलायन बेटींग रॅकेट उक्ताडार हाडले. आनी राज्यान फाल्यां 17 आनी 18 ऑगस्टाक पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. पुराय खबरो. पारशी नव्या वर्साच्या फाटभुयेर आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांक परबी भेटयल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान प्रधानमंत्र्यांनी पारसी लोकांनी राष्ट्राक दिल्ल्या योगदानाचो देश अभिमान बाळगता अशें सांगला. तशेंच हे वर्स सगळ्यांक सुख समृद्धी आनी बरी भलायकी हाडू अशी आस्त श्री मोदी हांणी उक्तायली. राज्यपाल श्री पुशापती अशोक गजपती राजू हांणी 79व्या भारतीय स्वतंत्र दिसा निमतान राजभवनार येवकार सुवाळो आयोजीत केल्लो. येवकार सुवाळ्याक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, राज्यपालांची घरकान्न श्रीमती सुनिला गजपती राजू, येरादारी मंत्री श्री माविन गुदिन्हो, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उदका स्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकार, वीज मंत्री रामकृष्ण ढवळीकर, पर्यटन मंत्री श्री रोहन खवटे, विरोधी पक्ष फुडारी श्री युरी आलेमाव, राज्यसभा खासदार श्री सदानंद तानावडे, आमदार जीत आरोलकर, डॉ चंद्रकांत शेटये, कार्लूस परेरा, आदले लोकसभा खासदार फ्रांसिस सार्दीन, आदले राज्यसभा खासदार लुईजीन फालेरो, मुख्य सचिव डॉ व्ही कांदवेलू, राज्यपालाचे सचिव अर्जुन मोहन, उत्तर गोंय जिल्लोधिकारी अंकित यादव, दक्षिण गोंय जिल्लोधिकारी इग्ना क्लिड्स, गोंय विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन, राज्यपालाचे अतिरिक्त सचिव संजीव गांवस देसाय, सरकारी सचिव, अवर सचिव, उद्देगाचे प्रतिनिधी, सरकारी अधिकारी आनी हेर प्रतिश्ठीत नागरीक हाजीर आशिल्ले. राज्यपालान सगळ्यांक उपस्थित मानेस्तांक भारतीय स्वतंत्र दिसाची परबी भेटून संवाद साधलो. रायबंदरच्या सायबर क्रायम पुलिसांनी आयज वास्कोच्यान चलपी बेकायदेशीर ऑनलायन बेटींग रॅकेट उक्ताडार हाडले. सायबर क्रायम विभागाचे पीआय दीपक पेडणेकर, पीएसआय नवीन नाईक, पीएसआय मंदार देसाई आणि हेर कर्मचाऱ्यांच्या मदतीन राती उसरा ही धाड घातली. हातून तिग जण वेगवेगळे मोबाईल फोन, सीम कार्ड, संगणक आणि खासा उपकरणाचो वापर करून ऑनलाईन क्रिकेट बेटींग करताले असे ह्या धाडी वेळार दिसून येयले. या तिघा जणां आड गुन्हा दाखल केला. अनु एप्रिलान पहलगामान जाल्ल्या आतंकवादी हल्ल्याचो दक्षिण कोरियान निषेध केल्ल्या खातीर विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आपल्या दक्षिण कोरियाच्या समकक्ष चो ह्युन हांचे उपकार मानल्यात. आयज नवी दिल्लीन श्री ह्युन हांचे कडेन जाल्ले बसकेन ते उलयताले. विदेश वेव्हार सचिव सी विक्रम मिश्री 17 आनी 18 ऑगस्ट 2025 ह्या काळात नेपाळाचे विदेश वेव्हार सचिव अमृत बहादूर राय हांच्या आमंत्रणाचेर नेपाळाक अधिकृत भेटीचेर आसतले. सप्टेंबराक नेपाळचे प्रधानमंत्री के पी शर्मा ओली हिचे भारतान येवपाचे अपेक्षित भोवडे आदी ही भेट घडटा. हे सचिव पावड्यावेले बसकेन सीमेचेर सुरक्षा, हवाई उड्डाण, वीज वाठार आनी हेर मळार सहकार्याच्या वाठारांनी वाढ करपाच्या प्रस्नाचेर चर्चा जावपाची अपेक्षा आसा. द इनर व्हील क्लब ऑफ म्हापसा इलाईट वरवीं आयज कासारपाल दिवचल हांगाच्या सरकारी हायस्कुलान दांत तपासणी शिबीर जाले. या वेळार गोंय डेंटल कॉलेजीचे डॉ विनायक कामत हांणी दातांच्या भलायकीचे महत्व सांगले. तशेंच सादे सादे दातांच्यो समस्या कश्यो उण्यो करूं शकता हाचे विशीं म्हायती दिली. ल्हान भुरग्यां मदीं दातांच्यो समस्या व्हडा प्रमाणांत पळोवपाक मेळटात. सदांच दातांक ब्रश करप आनी वेळच्या वेळार दातांची तपासणी केली जाल्यार हे प्रस्न उणे करपाक मजत जातली अशें तांणी मुखार सांगले. भुरगीं, पालक आनी शिक्षक हांचे मदीं दातांची समस्या हाचे विशीं जागृताय घडोवन हाडप, तशेंच भुरग्यां मदीं बरी संवय निर्माण करप ही ह्या शिबिराची मोख आसा अशें क्लबाच्यो अध्यक्षा दिप्ती फळारी हांणी सांगले. आयज देशभरा सयत गोंयांतूय अष्टम आनी गोपाळ काल्या निमतान दिसभर तरेकवार कार्यावळी जाल्यो. दही हंडी, बाळकृष्ण आनी राधा वेशभूषा सर्ती आयोजीत केल्ले. तशेंच अंगणवाडी, पूर्व प्राथमीक आनी प्राथमीक शाळांनी तरेकवार कार्यावळी जाल्यो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
गोंयचो व्हडलो उत्सव चवथ चवथीक कांय दीस उरल्यात. चवथ लागीं पावता तशी गोंयकारांची उमेद वाडपाक लागल्या. चित्रशाळेंतल्या गणपतीच्या मुर्तीचेर आनी मुर्तीकारांचो निमणो हात फिरूंक लागला. सगळ्यांनी पर्यावरण स्नेही चिकट मातयेच्यो मुर्ती पुजेक लावच्यो असो आग्रह सरकार करीत आसा. पूण ताका तेंको म्हूण पर्यावरण मोगी लेगीत जागृतायेच्यो कार्यावळी करूंक लागल्यात. चवथीची माटोळी गणपती पुजेक लावपाचे मखर, नेवऱ्यो, लाडू आनी हेर साहित्य आदी घराघरांनी तयार करताले. पूण हालीं वर्सांनी ह्या सामानाचे बाजार भरूंक लागल्यात. गोंया भायर आशिल्ले गोंयकार चवथी निमतान गांवघरां येतात. कोंकण रेल्वेन अतिरिक्त गाडयांची व्यवस्था सदचे भशेन वेवस्थीत आंखल्या. म्हापशेच्या श्रीदोरा काकुलो कॉलेज ऑफ कॉमर्स आनी मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालय, तशेंच गोंय पुलीस सायबर विभाग आनी बजाज फायनान्स ह्या कंपनीच्या जोडपालवान नॉक आउट डिजिटल फटवणूक नावाची सायबर फटवणूक जागृताय मोहीम हालींच घडून हाडली. ह्या मोहिमेंत डिजिटल सेवा वापरप्यांक वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थीक फटवणूक आनी अर्थीक सुरक्षे खातीर विशीं मार्गदर्शन केलें. भारतीय रिझर्व्ह बँकेन फाटल्या वर्सा NBFC वाठारा खातीर फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट विशीं मार्गदर्शन तत्वां तयार केल्यात. ताचे प्रमाण ही मोहीम जागृतायेच्या हेतान घडून हाडिल्ली. ह्या कार्यावळींत उलयताना गोंयचो सायबर गुन्यांव पुलीस निरीक्षक विद्यानंद पवार हांणी म्हटले की डिजिटल आनी ऑनलायन फटवणूक करपा फाटल्यान अज्ञान, लोप आनी भय ही तीन मुखेल कारणां. दर दिसा हजारांनी लोकांक फटोवन कोटी रुपया घेतात. हो आंकडो वाढत आसा. गुंतवणूक आनी डिजिटल अटक हांचे संबंधीत प्रकरणांचो गोंयांत सगळ्यांत चड त्रास जाला अशें तांणी सांगलें. आनी एक मुखेल प्रकाराचो फटवणूक म्हळ्यार ऑनलायन गेमींग आनी चिनी एप वरवीं फटवणूक. ह्या प्रकारची फटवणूक टाळपा खातीर पालकांनी आपल्या भुरग्यांचेर नदर दवरची, भुरग्यांक मोबायल फोन दिताना खाशेली जागृताय घेवची, जतनाय घेवची अशी सुचोवणी तांणी मुखार केली. जाल्यार श्रीदोरा काकुलो कॉलेज ऑफ कॉमर्स आनी मॅनेजमेंट स्टडीचे प्राचार्य संतोष पाटकर हांणी सांगले की डिजिटल आनी सायबर फटवणूक ह्यो केसी दिसान दीस वाडत आसात. आमी दिसाळ्यांनी ताचे विशीं वाचतात. सायबर गुन्यांवकार चड करून ज्येश्ठ नागरिकांक लक्ष करतात. डिजिटल साक्षर लोक लेगीत ह्या फटवणुकेचे बळी पडटात हाची जाणविकाय विद्यार्थ्यांक करप गरजेचे आसा आनी ताणी मुखार सांगले. गिरायकांनी अर्थीक सुरक्षा आमकां सगळ्यांत चड म्हत्वाचें आसा. सायबर सुरक्षीत रावपा खातीर आमी सतत ऑनलायन आनी ऑफलायन सल्लो दितात अशें बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यांनी सांगलें. विद्यार्थ्यांचे यत्न घडोवपा खातीर आनी अभियांत्रिकी आनी वैजकीय मळार वाडोवपा खातीर आकाश शिक्षणीक सेवांनी अंदू आपली आकाश राष्ट्रीय प्रतिभा शिखर परिक्षद म्हळ्यार आंथे 2025 सुरू केला. ताचे खातीर नोंदणी उक्ती आसा आनी अधिकृत संकेतथळार भेट दिवपाचे आवाहन केला अशें राज्य मुखेल अभिषेक सिन्हा हांणी सांगले. पत्रकार परिशदेंत ते उलयताले. ह्या वेळार पुनीत मेहरा, अर्शद हारून आनी हेर पदाधिकारी हाजीर आशिल्ले. वट्ट 250 कोटी रुपयांची 100% शिश्यवृत्ती आंथे आनी इनविक्ट्स ह्या अभ्यासक्रमांतल्यान दितात अशें तांणी सांगलें. तशेंच वैजकी वा अभियांत्रिकी मळार यशस्वी करियर करपाची सपनां साकार करपा खातीर पयल्या क्रमांकाचेर काम करपी विद्यार्थ्यांक 2.5 कोटी रुपया रोख इनामां दितात. राज्यांत फाल्यां 17 आनी परा 18 ऑगस्टाक पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. राज्यांत मध्यम ते उटंगाराचो पावस पडपाचो अदमास वेधशाळेन उक्तायला. तशेंच नेटाचे वारें व्हांवपाची शिटकावणी दिल्या. वराक 40-50 किलोमीटर असो ह्या वाऱ्याचो वेग आसतलो. उत्तर कोंकण दर्या वाठारांत नुस्तेमार लोकांनी दर्यान वचचे न्ही अशी शिटकावणी दिल्या. आनी खेळांत ऑलिंपिक पटू अंकिता ध्यानी हिणें जेरुसलेम ग्रँड स्लॅम एथलेटिक्स सर्तीन बायलांच्या 2000 मीटर अडथळे आसपी धांवपाच्या सर्तीन भांगरा पदक जिखलें. 23 वर्सांच्या अंकितान ह्या पयली पारुल चौधरीन केल्लो राष्ट्रीय विक्रम मोडलो. परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज पारशी नव्या वर्साच्या फाटभुंयेर लोकांक परबी भेटयल्या. नव्यान नेमणूक जाल्ले गोंयचे राज्यपाल श्री पुशापती अशोक गजपती राजू हांणी स्वतंत्र दिसा निमतान राजभवनार येवकार सुवाळो घडोवन हाडलो. रायबंदरच्या सायबर क्रायम पुलिसांनी राती उसरां वास्कोच्यान चलपी बेकायदेशीर ऑनलायन बेटींग रॅकेट उक्ताडार हाडले. आनी राज्यांत फाल्यां आनी परां पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.